नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. उद्या नागपूर इथं मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभेत आज भारतीय संविधानाच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित विशेष चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. आज चर्चासत्राची सुरुवात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. देशाने स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. अल्पसंख्याकांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना कायदेशीर संरक्षण असल्याचं रिजिजू म्हणाले. देशातील 6 अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काल या चर्चासत्रात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापले विचार मांडले. वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक संबंधित दोन विधेयकं येत्या सोमवारी लोकसभेत मांडली जाणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक कनिष्ठ सभागृहात सादर करतील. यापूर्वी केंद्र सरकारनं एक राष्ट्र एक निवडणूक यासंदर्भात स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्यामुळे देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांसह संबंधितांशी विस्तृत चर्चा केली. या विधेयकांची अंमलबजावणी दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील तर पंचायत आणि नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांच्या 100 दिवसांच्या आत घेतल्या जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 2,00,000 वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारीपासून होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक चांगली वित्तीय सुविधा पुरवणं हा यामागील उद्देश आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या एका निवेदनात सांगितलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूषवत आहेत. कालपासून सुरू झालेल्या 3 दिवसीय परिषदेत राज्यांच्या भागीदारीत एकत्रित कृतीसाठी समान विकास धोरण आणि सुसंगत कार्यक्रमांच्या आखणीसह अंमलबजावणीवर भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी अधिक मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये दृढ सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं मुख्य सचिवांची परिषद हा एक महत्वाचा उपक्रम आहे. या परिषदेदरम्यान विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित शहरं, गुंतवणुकीसाठी राज्यांमध्ये आर्थिक सुधारणा आणि कर्मयोगी मोहिमेद्वारे क्षमता निर्माण करणं यावर 4 विशेष सत्रं देखील आयोजित केली जाणार आहेत. निवडणूक आयोगानं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांची योग्य पडताळणी करूनच त्यात बदल आणि मतदारांचं नाव काढण्याची प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदार यादीतील नाव हटवण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांचा पूर्ण सहभाग असणं आवश्यक आहे असं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रात निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. त्यात बेकायदेशीर आणि तात्पुरत्या स्थलांतरितांची नावं आणि मतदार यादीतून पूर्वीच्या मतदारांची नावं वगळण्याची मागणी करण्याबाबत भाजपच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा उल्लेख आहे. अर्जासह दावे आणि हरकतींची यादी नियमितपणे सर्व राजकीय पक्षांना दिली जावी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी या दिल्लीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून दिली जावी असे निर्देशही आयोगाने दिले आहेत. राज्यात आज सर्वत्र दत्त जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दैवन या दत्ताच्या प्रमुख स्थानासह विविध दत्त मंदिरात पहाटेपासून भाविकांची रीघ लागली आहे. यासह काकडारती, मंगलारती, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सायंकाळी दत्तजयंती उत्सव, पालखी मिरवणूक आणि दत्तगुरु जन्माचा कीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.